चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकऱ्यांनी ट्विट करून मागितली व्याजसहित ऊस थकबाकी। बदलत्या युगात शेतकऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपला हक्क मागितला। राष्ट्रीय शेतकरी मजदूर संघटनेच्या अध्यक्षतेखाली देशभरातील मुख्य संघटनांशी संबंधित शेतकऱ्यांनी व्याजासहित ऊस थकबाकीचा मुद्दा उठवलाय। सरदार VM सिंग यांच्या शेतकरी मजूर संघटनेबाबत देशभरात 60 संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी या अभियानात सामील झाले आहेत। कर्जमुक्ती, पूर्ण पैसे, व्याजसहित ऊस थकबाकी हॅशटॅगसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ट्विट करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या 3 अध्यादेशांना शेतकरी विरोधी सांगून रद्द करण्याची मागणी केली। यावर जोर दिला की जेव्हा शेतकऱ्यांकडून वीज बिल, कर्ज उशिरा भरल्यास पेनल्टी घेतली जाते, तर मग ऊस थकबाकी देण्यास विलंब केल्यास व्याज का नाही दिले जात। कारखाने शेतकऱ्यांना पैशाने दुसरे कारभार करून पैसे मिळवत आहेत। संघटनेने असा दावा केला की स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार ऊस मूल्य 450 रुपये प्रति क्विंटल असावे। दिवसभरामध्ये देशभरातून 2 लाख शेतकऱ्यांनी ट्विट करून आंदोलन तीव्र केले। ट्विटरच्या माध्यमातून संघटनेने आगामी दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्याविषयी जागरूकतेसाठी ट्रॅक्टर बाईक यात्रेमध्ये सामील होण्याची विनंती केली आहे। संघटनेचे महासचिव हरबीर सिंग यांनी सांगितले की गावागावामध्ये जाऊन सरकारच्या शेतकरी विरोधी अध्यादेशाप्रती जागरूक करू।